चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी डॉक्टरसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा आग्रह। कोविड-19 व्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचारांसाठी विशेषतः येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपलं क्लिनिक सुरू करणं आवश्यक असल्यानं त्यांना PPE किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसंच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्यानं केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले। कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला। कोविड-19 संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणं आवश्यक आहे। ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशवी, नाक चोंदलेलं असणं अशा स्वरूपाची लक्षणं दिसत असल्यास लगेच चाचणी करणं गरजेचं आहे। पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणं योग्य वाटत नाही। त्यांनी या संदर्भातील काळजी दूर करण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत PPE किट पुरवण्यात यावेत, असे श्री ठाकरे यांनी निर्देश दिले। येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते। या आजारांची आणि कोविड-19 लक्षणं सारखी असल्यानं जास्त काळजी घेणं आवश्यक आहे। महापालिकांची आणि शासनाची रुग्णालयं ही कोविड-19 रुग्णालयं म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्यानं पावसाळ्यातील आजारासंदर्भात खासगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्वाची असणार आहे। या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणं गरजेचं आहे। म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे। त्याचा प्रशासनानं पाठपुरावा करावा अशा सूचना मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी आज दिल्या। जगात आणि देशात अन्यत्र कोविड-19 मरण पावलेल्या रुग्णांचं प्रमाण 5-7% असताना राज्यातील मृत्यूदर 3.3% आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत। कोविड-19 प्रादुर्भावापूर्वी कोविड विषाणू चाचणीसाठी राज्यात केवळ 2 प्रयोगशाळा होत्या। केवळ 2 महिन्यात आपण राज्यात 72 प्रयोगशाळा सुरू करू शकलो। येत्या आठवड्यात नव्यानं 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील। या कामगिरीबद्दल प्रशासनाचं कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर उपचारासाठी नेमण्यात आलेल्या 11 तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाचं केंद्रानं आणि अन्य राज्यानं कौतुक केलं आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। या डॉक्टरांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला आहे, तो सर्व जिल्ह्यांना पाठवण्यात आला आहे। हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करू शकत असल्यानं कोविड-19 होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी रोखण्यात आपल्याला यश आलं आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। राज्याचा रुग्ण दुपटीचा दर कालावधी 3 दिवसांवरून 14 दिवसांवर आला आहे आणि राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 31% जास्त आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। येत्या सोमवारपर्यंत मुंबईत SSCI वरळी, महालक्ष्मी, बांद्रा आणि नेस्को गोरेगाव अशा मिळून 2475 खाटा असलेल्या सुविधा रुग्णसेवेकरिता उपलब्ध होत आहेत। BKC येथे MMRDनं 15 दिवसात उभारलेलं देशातील पहिलं ओपन हॉस्पिटल, महालक्ष्मी इथं सध्या युद्धपातळीवर सुरू असलेलं कोरोना केअर सेंटरचं काम, नेस्को गोरेगाव इथं 535 बेड्सची जम्बो सुविधा, रेसकोर्स दहिसर गोरेगाव मुलुंड इथं 7,000 बेड्सची सुविधा असलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यांची उभारणी, या सर्वांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला। खासगी रुग्णालयांचे 80% बेड्स मुंबई महापालिकेनं आपल्या ताब्यात घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता महापालिकेकडे रुग्णांसाठी अधिक चांगल्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। या सर्व खाटांचं नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये करण्याचं, तसंच प्रत्येक बेडला युनिक ID देण्याची सूचना श्री ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली। यावेळी उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री श्री अनिल परब, मुख्य सचिव श्री अजोय मेहता, महापालिका आयुक्त श्री IS चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।